आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं रचला इतिहास। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक। खादी आणि हातमाग उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे रोजगाराच्या अनेक संधी। जास्तीत जास्त खादी उत्पादनं वापरण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। 75व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयातर्फे आजपासून विशेष लोक अदालत सप्ताहाचं आयोजन। दिल्ली पालिकेनं जुन्या राजेंद्रनगर भागातल्या 13 शिकवणी वर्गांना टाळं ठोकलं। पुरामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल। आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाला पहिल्यांदाच विजेतेपद। आता सविस्तर बातम्या। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला नेमबाज मनू भाकर हिनं ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं आणि ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं पदकांचं खातंही उघडलं। 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात 221.7 अंक मिळवत तिनं पदक पटकावलं आहे। नेमबाजी क्रीडा प्रकारात 12 वर्षांनंतर भारताला हे पदक मिळालं आहे। ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी मनू भाकरचं या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे। दरम्यान भारतीय नेमबाज रमिता जिंदल आणि अर्जुन बबुता अनुक्रमे महिलांच्या 10 मीटर एअर रायफल आणि पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत। बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूनं मालदीवच्या फातिमत नबाहा अब्दुल रज्जाकवर 21-9, 21-6 असा सहज विजय मिळवला आणि विजयी सुरुवात केली। टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुला हिनं काल महिला एकेरी स्पर्धेत स्वीडनच्या क्रिस्टिना कॉलबर्गवर विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे। देशात खादी आणि हातमाग उत्पादनांना चांगली मागणी आहे। या उत्पादनांच्या वाढत्या विक्रीमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आकाशवाणीवरून काल प्रसारित झालेल्या 112व्या मन की बात या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना ते बोलत होते। खादी ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच 1.5 लाख कोटींच्या पुढे गेली आहे असं पंतप्रधान म्हणाले। अनेक जण आता खादी उत्पादनं अभिमानानं वापरत असून ज्यांनी अजूनपर्यंत खादीची वस्त्र परिधान केलेली नाहीत त्यांनी यावर्षीपासून खादी उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं। हातमाग उद्योगाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या उन्नती या स्वयंसहाय्यता गटाचं विशेष कौतुक केलं। या गटातल्या 250 महिलांनी ब्लॉक प्रिंटिंग आणि डायिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि हातमाग वस्त्रांना रंगांची झळाळी मिळवून दिली। हातमागाच्या माध्यमातून या महिलांना उत्तम आर्थिक प्राप्ती होत असून त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे। येत्या 7 ऑगस्टला देशात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं। हातमाग उत्पादनांना लोकप्रियता मिळवून देण्यासाठी हातमाग कारागिरांनी माय प्रॉडक्ट माय प्राईड हा हॅशटॅग वापरून आपली उत्पादनं अपलोड करावीत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं। हातमाग आणि इतर स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्यासाठी देशभरातल्या महिलांच्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी माहिती दिली। यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातल्या हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादनांचाही उल्लेख केला। वाघ आणि मानवी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तसंच वाघांच्या संरक्षणासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली। याचं उदाहरण देताना त्यांनी राज्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख केला। देशाचा स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट जवळ येत आहे। या औचित्यानं हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी श्रोत्यांना मन की बात मधून केलं। केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 वरच्या चर्चेला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज पुन्हा सुरुवात होईल। 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारत आणि सौदी अरब या देशांनी शुद्धीकरण, नवीकरणीय ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल कारखान्यांसहित विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक वाढण्याचा विचार केला आहे। उभय देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय कार्यबलाच्या पहिल्या बैठकीत दोन्ही देशांना फायदेशीर होईल अशा पद्धतीनं गुंतवणूक वाढवण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून काल झालेल्या या बैठकीचं पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुलअजीज बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांनी संयुक्तपणे अध्यक्षपद भूषवलं होतं. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज जपानमधल्या टोकियो इथं होत असलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर जयशंकर यांचं 2 दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी काल टोकियो इथं आगमन झालं. या बैठकीत ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय राजनैतिक अधिकारी एकत्र येणार आहेत. आजपर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेण्याची ही उत्तम संधी आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपल्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयानं आजपासून विशेष लोक अदालत सप्ताहाचं आयोजन केलं आहे. न्यायालयासमोरील प्रलंबित प्रकरणं निकाली काढणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असं न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांनी आकाशवाणीला सांगितलं. जास्तीत जास्त नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. स्वेच्छेनं आणि परस्पर संमतीनं वाद सोडवण्याची संधी या उपक्रमाद्वारे मिळणार आहे. दिल्ली महानगरपालिकेनं जुन्या राजेंद्रनगर भागातल्या 13 खासगी शिकवणी वर्गांना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी टाळं ठोकलं आहे. याच भागातल्या एका स्पर्धा परीक्षेच्या खासगी शिकवणीच्या तळघरात अचानक पूर आल्यानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. दरम्यान जुन्या राजेंद्रनगर भागातील शिकवणी वर्गाला जाणाऱ्या 2 महिलांसहित 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. नाले स्वच्छतेच्या कामांमध्ये हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष झाल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं आयोगानं समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रकरणी येत्या 2 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. शिक्षण मंत्रालय आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीचा 4था वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षण संमेलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते विविध भारतीय भाषा शिकण्यासाठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीसह शिक्षण विभागाच्या अनेक महत्वाच्या उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं सीयूईटी यूजी 2024चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला 14,99,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती. 15 ते 29 मे दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. अमरनाथ यात्रेसाठी 1,832 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काल जम्मूमधल्या भगवतीनगर यात्रेनिवासातून काश्मीर खोऱ्यातल्या तळ शिबिराच्या दिशेनं रवाना झाली. यातले 569 यात्रेकरू बालताल तळ शिबिरासाठी आणि 1,263 पहलगाम इथल्या तळ शिबिरासाठी काल पहाटे 3:30 सुमाराला रवाना झाले. श्रीलंकेत पल्लिकल इथं झालेल्या पुरुषांच्या T20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 161 धावा केल्या. पावसामुळे आलेल्या व्यत्ययामुळे भारतीय संघाला 8 षटकात 78 धावांचं लक्ष मिळालं. आज याच मैदानावर मालिकेतला अंतिम सामना खेळला जाणार आहे. आशिया महिला चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल दंबुला इथं झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 8 खेळाडू राखून पराभव करत पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 6 गडी बाद 165 धावा केल्या. 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 18 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये 2 गडी गमावून 167 धावा केल्या. हर्षिता मडावीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारताची महिला नेमबाज मनू भाकरनं रचला इतिहास. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावलं कांस्यपदक. खादी आणि हातमाग उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे रोजगाराच्या अनेक संधी. जास्तीत जास्त खादी उत्पादनं वापरण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. 75व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयातर्फे आजपासून विशेष लोक अदालत सप्ताहाचं आयोजन. दिल्ली पालिकेनं जुन्या राजेंद्रनगर भागातल्या 13 शिकवणी वर्गांना टाळं ठोकलं. पुरामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाला पहिल्यांदाच विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.